नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय. जिजाबाई जेव्हा बाळंतपणासाठी शिवनेरीवर आल्या त्यावेळी पुण्यात अंधाधुंदी होती. त्यानंतर 7 वर्षांनी परिस्थिती थंडावल्यावर शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजीराजांना जहागिरीचा कारभार पाहण्यास पुण्यास पाठवलं. पण त्यावेळची पुण्याची अवस्था छे, पार भकास झालेलं पुणे, सतत झालेल्या आक्रमणांनी नाश झालेलं पुणे. अशा पुण्याची व्यवस्था बघायला जिजाऊ आणि शिवबा पुण्यात दाखल झाले. आपण म्हणतो चांगल्या कामाची सुरुवात गजाननाला नतमस्तक होऊन करावी. म्हणूनच ह्या अस्ताव्यस्त पुण्यात जिजाऊंनी गणेश मंदिर बांधलं. आजही हे मंदिर पुण्याचं दैवत आहे. आजही पुणेकरांना ह्या गणपतीचा लळा आहे. हाच तो कसबा गणपती. कारभार पाहायचा म्हणून जिजाबाई आणि शिवबांचं वास्तव्य लाल महालात होतं. ह्याच लाल महालात सुरू झालं महाराजांचं खरं शिक्षण. शिक्षण राज्य करण्याचं, शिक्षण एक जाणता राजा होण्याचं. त्याचीच यशोगाथा मी तुम्हाला सांगणार आहे. मी सचिन खेडेकर, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.